पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. लोकसभा वेंचणुकेच्या सातव्या निमाण्या पांवड्या खातीरचो प्रचार आज सोंपता. 1 जूनाक 7 राज्यां आनी 1 केंद्रशासीत प्रदेशांतल्या 57 मतदारसंघांनी मतदान जातलें. डीआरडीओन रुट्रा M2 ह्या स्वदेश निर्मीत क्षेपणास्त्राची ओडिशांतल्या हवाई दल तळाचेर काल यशस्वी चाचणी केली. भारत बांगलादेश कॉन्सुलर संवादाची 4थी फेरी काल नवी दिल्लीन जाली. नेतृत्व मॉन्सून 1 जूनच्या नियोजीत तारखेच्या 2 दीस आदी आज केरळांत पावपाची शक्यताय आसा. आता पुराय खबरो. लोकसभा वेंचणुकेच्या 7व्या निमाण्या पांवड्या खातीरचो प्रचार आज सोंपता. ह्या पांवड्यान 1 जूनाक 7 राज्यां आनी 1 केंद्रशासीत प्रदेशांतल्या 57 मतदारसंघांनी मतदान जातलें. ह्या पांवड्यान वट्ट 904 उमेदवार वेंचणूक रिंगणांत आसात. निमाण्या पांवड्यान उत्तर प्रदेश आनी पंजाबांतल्या दरेकी 13 मतदारसंघांनी, अस्तंत बंगालांतल्या 9, बिहारांतल्या 8, ओडिशांतल्या 6, हिमाचल प्रदेशांतल्या 4, झारखंडांतल्या 3 आनी चंदीगडांतल्या 1 मतदारसंघांत 1 जूनाक मतदान जातलें. तेच बरोबर ओडिशाच्या 42 विधानसभा मतदारसंघांनी मतदान जातले. 4 जूनाक मतमेजणी जातली. प्रधानमंत्रीन भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी आनी काल अस्तंत बंगाल आनी ओडिशान रॅली घेतल्यो. अस्तंत बंगालांतल्या मथुरापुरांत जाल्ले वेंचणुकेच्या रॅलीन मोदी हांणी सांगले, अमेरिका, युरोप किंवा जपान प्रत्येक देश भारताकडे आदरान पळयता. देशांतल्या लोकांनी केंद्रान भाजपच्या फुडारपणाखालच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकाराक सत्तेर हाडपा खातीर मतदान केल्ल्यान हे शक्य जाले अशें तांणी सांगले. तशेंच मोदी हांणी काल ओडिशाच्या मयूरभंज, बालासोर आनी केंद्रपाडा हांगा जाल्ले वेंचणुकेचे रॅलींत उलोवप केले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हांणी काल ओडिशांत एका सभेंत उलोवप केले. भारतीय जनता पक्षाचे वरिश्ठ फुडारी आनी केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी काल उत्तर प्रदेशांच्या रॅली आनी रोड शो केले. शाह हांणी बलिया सोनभद्रांत रॅली केल्यो. भाजपच्या फुडारपणाखाला देशांत जायती उदरगतीची कामां जाल्यात अशें तांणी ह्या वेळार उलयतना सांगलें. भाजपचे वरिश्ठ फुडारी आनी मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हांणी काल कुशीनगरांत राजकीय रॅलींत उलोवप केलें आनी देशाच्या शिमोराक पाक फक्त भाजपूच सक्षम आसा अशें सांगलें. उपरांत तांणी देवरियांत प्रचार केलो आनी गोरखपुरांत मेगा रोड शो केलो. समाजवादी पक्षाचे मुखेली अखिलेश यादव आनी दुधी विधानसभा मतदारसंघांत पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनान प्रचार केलो. हांगा वेंचणुकेच्या निमाण्या पांवड्यान पोटवेंचणूक जातली. अखिलेश यादव हांची घरकान डिंपल यादव आनी काल कुशीनगरांत रोड शो केलो. दुसरे वटेन काँग्रेसीचे वरिश्ठ फुडारी राहुल गांधी आनी पंजाबांतल्या लुधियानांत रॅली घेतली. पक्ष सत्तेर आयल्यार INDI ए ब्लॉक शेतकारांचे रीण माफ करतले अशें तांणी म्हळें. हिमाचलांत काँग्रेसीची सरचिटणीस प्रियांका गांधी आनी काल मंडी संसदीय मतदारसंघांतल्या कुल्लू हांगा भौशीक बसकेंत उलोवप केले. भाजपचे वरिश्ठ फुडारी आनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आनी काल हमीरपूर लोकसभा मतदारसंघांतल्या कुटलेहारांत भाजप उमेदवारांच्या फावरान वेंचणूक रॅलींत उलोवप केले. भाजपचे वरिश्ठ फुडारी आनी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग हांणी बिहाराच्या काराकाट संसदीय मतदारसंघांतल्या विक्रमगंजान जाल्ले भौशीक बसकेंत उलोवप केले. भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा हांणी काल झारखंडांतल्या डुमका शारांत वेंचणुकेची रॅली घेतली. पंजाबांत लोकसभा वेंचणुकेच्या प्रचाराच्या निमाण्या दिसा आज प्रधानमंत्री भाजपचे वरिश्ठ फुडारी नरेंद्र मोदी पंजाबांतल्या हुशियारपूर शारांत पक्षाच्या रॅलींत उलोवप करतले. हे रॅली खातीर सुरक्षा कडक वेवस्था केल्या. ताचे भायर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा अमृतसर, फरीदकोट आनी रुपनगरांत पक्षाच्या उमेदवारांच्या फावरांत रॅलींत उलोवपाचे आसात. झारखंडांत वेगवेगळ्या पक्षांचे फुडारी मतदारांक आपल्या पक्षाच्या वटेन आकर्षित करपा खातीर अखेरचे यत्न करतात. काँग्रेसीचे वरिश्ठ फुडारी राहुल गांधी हांची डुमका भोंवडी अपरिहार्य कारणाक लागून रद्द जाल्या. झारखंड भाजप प्रमुख बाबूलाल मरांडी गोड्डा आनी साहिबगंजान वेगवेगळ्या रॅलींत उलोवप करतले. मुखेलमंत्री चंपाई सोरेन गौंडा, डुमका आनी साहिबगंजान पक्षाच्या उमेदवारांच्या फावरांत प्रचार करतले. RGD आनी दाव्या पक्षांचे फुडारी आज रॅली आनी रोड शो करतले. लोकसभा वेंचणुकेच्या 7व्या निमाण्या पांवड्यान 1 जूनाक झारखंडांतल्या गोंडा, डुमका आनी साहिबगंजान मतदान जातले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात. उत्तर प्रदेशांतल्या सातव्या निमाण्या पावण्याच्या वेचणुके खातीर प्रचार करपाचो आज निमाणो दीस. मतदारांक आकर्षित करपा खातीर राजकीय पक्ष सगळे यत्न करतात. संरक्षण मंत्री आनी भाजपचे वरिष्ठ फुडारी राजनाथ सिंग कुशीनगर, रॉबर्ट्सगंज आनी चंदोली मतदारसंघांनी प्रचार करतले अशी माहिती आकाशवाणीच्या प्रतिनिधीन दिल्या. मध्य प्रदेशाचे मुखेलमंत्री मोहन यादव कुशीनगर आनी सोनभद्र मतदारसंघांत रोड शो करतले जाल्यार समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आज महाराजगंज आनी घोसी मतदारसंघांत प्रचार करतले. बिहारान लोकसभा वेचणुकेच्या सातव्या पावण्यान 8 लोकसभा मतदारसंघांनी प्रचार करपाचो आज निमाणो दीस. पटना साहिब, आराह, पाटलीपुत्रा, नालंदा, सासाराम, करकट आनी बक्सर लोकसभा मतदारसंघांनी 1 जूनाक मतदान जातले. एनडीए आनी महाआघाडीचे जायते वरिष्ठ फुडारी आनी स्टार प्रचारक आज आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनात मतदारांक आकर्षित करपाचो अखेरचे यत्न करतले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी वेचणूक जावपा आशिल्ल्या वाठारांनी भौशीक बसका घेतले. उपमुखेलमंत्री विजय कुमार सिन्हा नालंदा, जहानाबाद, पाटलीपुत्र मतदारसंघांनी घराघरांनी प्रचार करतले. एलजेपी रामविलास पक्षाचे प्रमुख चिराग पासवान एनडीए उमेदवारांचे समर्थनात जाहीर सभा घेतले. आरजेडी प्रमुख लालू प्रसाद पाटलीपुत्र मतदारसंघात रोड शो आनी मतदार आउटरीच कार्यावळ करतले. आरजेडी फुडारी तेजस्वी प्रसाद यादव सगळ्या 8 संसदीय मतदारसंघांची भोवणी करून भौशीक बसकांनी उलोवप करतले. संरक्षण संशोधन आनी विकास संस्था डीआरडीओन काल ओडिसान भारतीय वायुसेनेच्या SU-30 MK-1 प्लॅटफॉर्माचेर रुद्र M2 हवेतून पृष्ठभागाचेर मारो करपी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रांत अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचो समावेश केला. संरक्षण मंत्रालयान सांगले की उड्डाण चाचणीन सगळे चाचणी उद्दिष्ट पुराय केले. वेगवेगळ्या डीआरडीओ प्रयोगशाळांनी तयार केल्ल्या जायत्या अत्याधुनिक देशी तंत्रगिन्यांचो क्षेपणास्त्र प्रणालीन आस्पाव केला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि डीआरडीओ वायुसेना आणि संरक्षण उद्देगाक रुद्र M2 यशस्वी चाचणी खातीर परबी दिल्या. डीआरडीओचे अध्यक्ष डॉ समीर वी कामत आणि डीआरडीओ चमूचे तांच्या अथक प्रयत्ना खातीर आणि यशस्वी उड्डाण चाचणीन योगदान दिल्ल्या खातीर कौतुक केले. भारत बांगलादेश कॉन्सुलर संवादाची 4थी फेरी काल नवी दिल्लीन झाली. कॉन्सुलर पासपोर्ट आणि विजा विभागाचे संयुक्त सचिव डॉ अमन पुरी आणि भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले तर बांगलादेशाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाचे महासंचालक दक्षिण आशिया रोकेबुल हक हांनी केले. कॉन्सुलर प्रश्न विजा प्रकरणा MLAT आणि प्रत्यार्पण प्रकरणाविषयी समन्वय आणि सहकार घटमूट करपाखातीर यंत्रणा विषयी दोन्ही बाजूंनी व्यापक चर्चा केली. दोन्ही बाजूंच्या नागरिकांच्यो हालचाली सुलभ करपाखातीर द्विपक्षीय सुधारित प्रवास व्यवस्था आणि घटमूट करपाचेरूय दोन्ही बाजूंनी सहमती दाखयली. S&P ग्लोबल रेटिंग एजन्सीन भारताची अर्थव्यवस्था स्थिरांतल्यान सकारात्मक दिशेन वता अशें दाखयला. लोकसभा वेचणुकेचो निकाल कितें आसूं अर्थिक सुधारणा आणि अर्थिक धोरणात व्यापक सातत्याची अपेक्षा एजन्सीक आसा. 26 सप्टेंबर 2014 सावन एजन्सीन भारताची अर्थव्यवस्था स्थिर आशिल्ल्याचे वर्णन केल्ले. 10 वर्षांच्या कालावधी उपरांत एजन्सीन आपल्या दृष्टीकोनात सकारात्मक बदल केला. 2023-24 वित्तीय वर्षाच्या 4थ्या तिमहीन भारताची अर्थव्यवस्था 7.4% वाढतली असे भारतीय स्टेट बँक SBI सांगला. बँकेच्या आर्थिक संशोधन युनिटाच्या अहवालान म्हणा 2023-24 वित्तीय वर्षात GDP 8% पावपाची शक्यता आसा. उपराष्ट्रपती जगदीप धनकर आज एका दिसाच्या उत्तराखंड भोंवडेर वतले. ते कैची धामांतल्या नीम करोली देवळाक भेट दितले तशेंच पंतनगरांतल्या गोविंद वल्लभपंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठांतल्या प्राध्यापकांच्या परिषदेत उपराष्ट्रपती उलोवप करतले. नेतृत्व मॉन्सून 1 जूनच्या नियोजित तारखेच्या 2 दीस आदीच आज केरळात पावपाची शक्यता आसा. आज ईशान राज्यांतल्या कांय वाठारांनी पावस पावू येता असे भारतीय हवामान खात्यान सांगला. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. लोकसभा वेचणुकेच्या सातव्या निमाण्या पावण्या खातीचो प्रचार आज सोंपता. 1 जूनाक 7 राज्यां आणि 1 केंद्रशासित प्रदेशांतल्या 57 मतदारसंघांनी मतदान जातले. नेतृत्व मॉन्सून 1 जूनच्या नियोजित तारखेच्या 2 दीस आदीच आज केरळात पावपाची शक्यता आसा. इतल्यान राष्ट्रीय खबरो सोपल्यो.